मोनाली पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनांत पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो. आदले उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आनी भरतनाट्यम नृत्यांगणा डॉ पद्मा सुब्रमण्यम हांकां पद्मविभूषण प्रदान करतली. डॉ बिंदेश्वर पाठक हांकां मरणा उपरांत पद्मविभूषण पुरस्कार दितले. अभिनेतो मिथुन चक्रवर्ती गायिका उषा उटूप हांकां पद्मभूषण पुरस्कार दितले. पद्म पुरस्कार हे देशांतले सर्वोच्च नागरी पुरस्कार आनी ते पद्मविभूषण पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या तीन श्रेणींत प्रदान करतात. 2023-24 ह्या अर्थिक वर्सांत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 17.60% वाढून 19,58,000 कोटी रुपयांतले जाला. फाटल्या वर्सा 16,64,000 कोटी रुपया आशिले. हे अर्थिक वर्सांतले संकलन अंदाजपत्रकाच्या अंदाजापेक्षा 7.4% अधिक आसा, म्हणजे 1,35,000 कोटी रुपया चड आसा. गोयचे पर्यावरण आणि अस्मिताय राखपाचे उतर दिवन गोय प्रदेश काँग्रेस समितीन काल लोकसभा वेचणुके खातीर 21 वचनासयत आपलो जाहीरनामो उजवाडायलो. या वेळार गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकार हांचे बरोबर विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, उत्तर गोयचो उमेदवार एडवोकेट रमाकांत खलप आनी दक्षिण गोयचो उमेदवार कॅप्टन विरियाटो फेर्नांदीस हाजीर आशिल्ले. केंद्रान सरकार जातकच जाहीरनामो चालीक लायतले अशे पाटकार हांणी सांगले. भ्रष्टाचार, ड्रग्साचो वेपार, शिंदळकी धंदो आनी हेर गजालींक लागून गोयची वळख इबाडपाक लागल्या असो भय राज्यांतल्या लोकांक आसा, पूण आमचे पक्षाचे दोनूय उमेदवार लोकसभेंत हे प्रस्न मांडटले आनी ते सुटावे करतले अशे उतर पाटकार हांणी ह्या वेळार उलयतना दिले. पर्यावरण, रान, रानवटी जनावर आनी म्हादय न्हंयची राखण करप खूप गरजेचे अशे पाटकार हांणी सांगले. ह्या म्हत्वाच्या गजालींची राखण करपाक तशेंच रोजगार निर्माण करपाक सत्ताधारी पक्षाक अपेस आयला अशें पाटकर हांणी म्हळें. कोळशाची येरादारी बंद करप हें आपले पक्षाचें प्राधान्य आसतलें अशें तांणी सांगलें. गोंय पर्यटन क्षेत्राचेर आदारून आशिल्ल्यान पर्यटन उद्देगाक पुनर्जिवीत करप गरजेचें आसा अशें पाटकार हांणी म्हळें. दर्यादेगो आनी थंयच्या लोकांच्या हिताची राखण करतले आनी आमच्या लोकांक दोट्टी नागरिकत्व मेळपा मेरेन आमी ओसीआय सुविधा चालू दवरतले अशें जाहीरनाम्यान स्पष्ट केला. केरी फोणेच्या श्री विजयदुर्गा देवस्थानाचो सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव काल झालो. श्रंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री अनंत विभूषित विदुशेखर महाराज हांच्या हस्तुकी आनी संजय किर्लोस्कर हांच्या हजेरेन या सुवाळ्यांत हो सुवर्ण कलश विधिवत प्रतिष्ठापित जालो. गोमंतकांतल्या देवळांक कितल्याशाच वर्सांचो संपन्न इतिहास आसा आनी अशा देवळांची गौरव संपन्नता वाडीक लागूंक जाय अशें जगद्गुरू शंकराचार्य विदुशेखर भारती स्वामी हांणी सांगले. आयच्यान श्री विजयदुर्गा देवस्थान केरी हांगा सहस्त्रचंदी अनुष्ठानाक सुरवात जातले. हे अनुष्ठान 26 एप्रील मेरेन चलतले. लोक कल्याणा खातीर आयोजित केल्ल्या ह्या अनुष्ठानाक हाजर रावन सगळ्या भाविकांनी तीर्थ प्रसादाचो लाव घेवचो अशें आवाहन देवस्थानाचे अध्यक्ष डॉ संतोष देसाय हांणी केला. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रताय चाचणी यूजीसी नेट जून 2024 खातीर नोंदणी प्रक्रिया सुरू केल्या. इच्छूक उमेदवारांनी अधिकृत संकेतथळार उपलब्ध आशिल्ल्या दुव्यावरवीं राष्ट्रीय पात्रताय चाचणी खातीर अर्ज करूं येता. 10 मे मेरेन नोंदणी प्रक्रिया चालू उरतली. ऑनलाईन मोडावरवी परीक्षा शुल्क सादर करपाची निमाणी तारीख 11 ते 12 मे मेरेन आसा. उमेदवारांनी आपल्या अर्जांत कितें चूक उरल्या चुकीची दुरुस्ती 13 मे ते 15 मे मेरेन करूं येता. यूजीसीच्या अधिसुचोवणे प्रमाण पात्र उमेदवारांक ज्युनियर रिसर्च फेलोशीप, सहायक प्राध्यापक नेमणूक आनी 83 विषयांत पीएचडी करपा खातीर प्रवेश मेळोवपाक संद मेळटली. ही परिक्षा अंदू 16 जूनाक जातली अशें विद्यापीठ अनुदान आयोगान कळीत केला. आय लीग सर्ती खातीर पात्र थारपाची स्पोर्टींग क्लब दी गोवाची आस्त आयतारा सोपली. वास्कोच्या टिळक मैदानार जाल्ले सेकंड डिव्हिजन विभागीय आय लीग फुटबॉल सर्तीन गोयच्या झेपो स्पोर्ट्स क्लबाकडल्यान तांकां 1-8-0 अशा गोलांनी हार खावची पडली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.